ہی آہے ایڈوانٹسٹ ورلڈ ریڈیو آئی پروگرام بدھو امید جو سڈ۔
سائمین پروگرام سدائے امید ساگر اوان جی میزبان عابد شمیم اوان جی خدمت میں حاضر آہے۔ اساں جی ٹیم جی طرفاں سبھی سائمین جی خدمت میں آداب۔ سائمین مکھے امید آہے تا اوان سبھی خدا تعالی جی فضل او کرم سا خیریت سے آیو۔ ہن کا پہری تا اج جو پروگرام شروع تھیے، اچو تا پروگرام جی تفصیل بدھی وٹھوں۔ تفصیل کچھ ایئے آہے
تا پروگرام جو آغاز ایک روحانی گیت سے کیو ویندو، این گیت کا پوئے بارن جے لائے بائبل کہانی پیش کئی ویندی، این انہیں کا پوئے خدا تعالی جو خادم یونس بھٹی خدا تعالی جو کلام پیش کندو۔ تا اچھو سائمین پروگرام جو آغاز ایک روحانی گیت سا کیوں۔
جانی تو مجھو حال او مجھا پرماتما،
سبنی کے خدا تعالی جی نالے منجی طرفا سلام قبول تھیے۔ پیارے بارو، ہانے وقت آہے تا اسا بائبل کہانی بدھوں۔ امید آہے تے اما کے اج جی بائبل کہانی پسند ایندی، تا اچھو پیارے بارو بائبل کہانی بدھوں۔ پیارے بارو، اج جی بائبل کہانی بائبل جی پہریوں کتاب جے کا پیدائش جی کتاب آئے، ہن جے پہری باب ماں آئے۔ پیارا بارو، بائبل مقدس جی شروعات خداوند کریم کھاں تھیے تھی۔ ہن متھے خوبصورت آسمان ایں ہیٹ اساں جی رہن لائے دھرتی کے پیدا کیو۔ کو وقت ہو جڑے ہر شے اوندھے بلکہ گگ اوندھے ہوئی، نہ کے کو پکھی ہو ایں نہ کو جانور، نہ ورے ننڈرن بارن جی چھک بدھن ماں ایندی ہوئی۔ تڑے ہکڑو آواز آیو تا روشنی تھی پوے، ایں ڈسندے ڈسندے روشنی تھی پئی۔ خدا روشنی کے اوندھے کھا جدا کیو، ऐं हिननि खे ॾींहं ऐं राति जो नालो ॾिनो। इहो सभु बिल्कुलु पहिरें ॾींहुं थियो, जॾहिं त ॿिए ॾींहं ते ख़ुदा हिन ख़ूबसूरत दुनिया खे ठाहिण शुरू कयो। हिन पाणी खे हवा खां डार कयो, तॾहिं नीरो आसमान ज़ाहिर थियो। प्यारा ॿारो, टे ॾींहं ते ख़ुदा पाणी खे समुंडनि, नदियुनि ऐं वाहन जी सूरत मां गॾु करे ख़ुश्क ज़मीन खे जोड़ियो। हिन मैदाननि, टकरियुनि ऐं जबलनि खे साई घा सां ढकियो ऐं वण ऐं बूटनि मां गुल, अंगूर, जैतून, सूफ़, ॻाढ़ा पीर ऐं आड़ू पैदा किया। प्यारा ॿारु, चौथे ॾींहुं ख़ुदा आसमान जे दायरे मां हिकु अहिड़ी शइ जोड़ी रखी, उहो सिज हो। शाम जो चमकदार चंड ज़ाहिर थियो ऐं केतिरा ई तारा आसमान ते तड़ियल पकड़नि ॾिसण मां आया। प्यारा ॿारु, पंजे ॾींहुं हर जा तां केतिरा ई आवाज़ अचण लॻा, इन ॾींहुं ख़ुदा ताला छा पैदा कयो। हिन हवा में आदमियुनि लाइ पखी ऐं ठाहिया ऐं पाणी मां। पंजे ॾींहुं तां हर जा तां केतिरा ई आवाज़ अचण लॻा, हिन ॾींहुं ख़ुदा ताला छा पैदा कया। हिन हवा में उड़न लाइ पखी ठाहिया ऐं पाणी मां तरण लाइ मछियूं जोड़ियूं। इहे मुख़्तलिफ़ माप तोड़, शकल, सूरत ऐं रंगनि जूं हुयूं, जिन मां मंगर मछी, सुनहरी मछियूं, नेरा पखी, काज़ ऐं शुतरमुर्ग शामिल हुया, जेका संदसि घणी मखलूक मां कंहिं चंड आहिनि। प्यारा ॿारु, छह ॾींहं तां दौड़ डगा, ज़मीन ते सरुंदड़ जीत जटा ऐं बया सावरा ॾिसण मां आया। ख़ुदा गऊं, घोड़ा, रेडूं, बकरियूं, कुत्ता ऐं बिलियूं ऐं हिन सां गॾु शही, चीता, रीछ ऐं सिड़नि जोड़िया। इहो पैदाइश जो ख़ूबसूरत ॾींहुं हो, जेको इन्हे पहिरें इंसान खे पेश कयो वियो, जंहिंखे बिण ख़ुदा ताला इन्हे साॻे ॾींहं ते पैदा कयो। छा अवीं इन्हे पहिरें इंसान जो नालो ॼाणूं था? ईंदड़ कहाणी मां अवीं इन्हे इंसान जे बारे मां पढ़ंदे। प्यारा ॿारु, सते ॾींहं ते ख़ुदा आराम थियो आहे। इन्हे ॾींहं खे हिन पाक ॾींहुं करे सडि॒यो, छा लाइ जो हिन पंहिंजो समूरो चङो कमु पूरो कयो हो। प्यारो ॿारो, आऊं उमीद कंदी आहियां त तव्हां खे ही ॻाल्हि जी ख़बर पई हुई त ख़ुदा ने इहे दुनिया खे कीअं तख़लीक़ कयो आहे। तव्हां अचो हाणे अवां हिकिड़ो गीत ॿुधंदासीं।
अॼु दुनिया में तमामु घणा माण्हू रुहानी इल्म जी तलाश में आहिनि। उहे हिन परेशान कुन दुनिया में ख़ुशी ऐं सुकून जा तलबगार आहिनि ऐं ख़ुशख़बरी ही आहे त बाइबल मुक़दस तव्हां जी ज़िंदगी जे मक़सद खे ज़ाहिरु करे थी। AWR ते असीं तव्हां खे ख़ुदा जो कलाम सेखारींदा आहियूं जेको पंहिंजी शाहिदी पाण आहे। ख़त लिखण लाइ असांजो पतो नोट करे वठो। इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु, पोस्ट बॉक्स नंबर 32, लाहौर, पाकिस्तान। सामाइन, तव्हां असांजो प्रोग्राम इंटरनेट ते भी ॿुधी सघो था। असांजी वेबसाइट आहे www.awr.org।
अचो साथियो, हीअंर कलामे मुक़दस ॿुधंदासूं।
ख़ुदावंद यीशु मसीह जे नाले में अवां सभिनी खे सलाम क़बूल थिए। मोहतरम साइमीन, हाणे वक़्तु आहे त असां ख़ुदा जे कलाम खे ॿुधूं। त अचो अॼु असां पंहिंजे ईमान जी मज़बूतीअ जे लाइ ख़ुदावनि जे कलाम खे ॿुधूं। साइमीन, अॼु जो पाक कलाम मकाशफा जी किताब जे 14 बाब जी 6 ऐं 7 आयत सां वरितो वियो आहे। त अचो असां बाइबल मुक़दस जे हिन हवाले में पढ़ूं ऐं ॾिसूं त हिते असांजे लाइ छा पैगाम आहे। साइमीन, बाइबल मुक़दस में कुझु ईअं लिखियलु आहे, तंहिं खां पोइ मूं हिकिड़ो मलाइक आसमान में उॾामंदे ॾिठो, जंहिं वटि ज़मीन जे राहकनि यानी सभिनी क़ौमनि, क़बीलनि, ॿोलियुनि ऐं उमतनि खे ॿुधाइण लाइ हमेशह जी ख़ुशख़बरी हुई। हिन वॾी आवाज़ सां चयो त ख़ुदा खां ॾिजो ऐं संदसि तारीफ़ करियो, छा लाइ जो अदालत जो वक़्तु अची पहुतो आहे, इन्हे जी इबादत करियो। जे आसमान, ज़मीन, समुंड ऐं पाणीअ जा चश्मा पैदा कया आहिनि। पा कलाम जे पढ़ण ऐं ॿुधण ते ख़ुदा जी बरकत थिए, आमीन। साइमीन, असां बाइबल मुक़दस जे हिन हिसे में आख़िर वक़्त जे लाइ इहो पैगाम पढ़ियो आहे, जेको ख़ुदा जी अदालत जे बारे में आहे। ऐं असां ॾिसंदा आहियूं त हिन कलाम में असां इन ॻाल्हि खे ॼाणण वारा थींदा आहियूं त ख़ुदा जी अदालत वेझो आहे। आख़िर ज़माने जो इहो पहिरियों पैगाम ख़ुदा जी अदालत जे वक़्त जे हवाले जी ख़ुशख़बरीअ जी मनादी आहे, जेकी दुनिया में अची चुकी आहे। साइमीन, ख़ुशख़बरी ख़ुदा जे बारे में ख़ुशीअ जी ख़बर आहे, जेकी इंसाननि खे यसु मसीह ते ईमान रखनि ऐं उन जे कमनि जे करे बचाए थो। इहा ख़ुशख़बरी अबदी आहे, हमेशह जी आहे, छो जो ख़ुदावन असांजो ख़ुदा कॾहिं बि तब्दील न थींदो। त साइमीन, पहिरें मलाइक जे पैगाम में निजात ऐं अदालत शामिल आहे। इहो उन्हनि महननि जे लाइ ख़ुशख़बरी आहे जेका ख़ुदा जे नाले खे जलाल ऐं उन जी ख़ालिक जे तौर ते इबादत कनि था। पर इहे अदालत उन्हनि जे लाइ आगाहीअ जो पैगाम आहे, उन्हनि जे लाइ ताक़ीद जो पैगाम आहे, जेका ख़ुदावंद ख़ुदा जी इबादत न कंदा आहिनि, जेका ख़ुदा जे हुकमनि खे नथा मञनि। साइमिन, हिते असां जेकी सभिनी खां पहिरीं ॻाल्हि पढ़ी उहे इहो आहे त मलाइक आसमान में उॾामंदे ॾिठो वियो, ऐं योहन्ना रसूल इहो चवे थो त पतमस जे ज़ज़ीरे ते हू मुकाशवा जी किताब खे कलम बंद करे थो, ऐं पतमस जे ज़ज़ीरे ते ख़ुदावंद ख़ुदा पंहिंजे माण्हू योहन्ना रसूल ते इहे ॻाल्हियूं ज़ाहिरु करे थो, ऐं ख़ुदावंद ख़ुदा इहो ॾेखारे थो त मलाइक आसमान ते अॾामे रहियो आहे ऐं उन वटि ज़मीन जे रहण वारनि लाइ हर क़ौम, हर क़बीले, हर अहले ज़बाल ऐं हर उमत खे ॿुधाइण जे लाइ अबदी ख़ुशख़बरी आहे। त साइमीन, इन जो मतिलबु इहो आहे त इहो अबदी ख़ुशख़बरी सॼी दुनिया जे लाइ आहे, ऐं हिन ख़ुशख़बरीअ जो तअल्लुक़ु दुनिया सां आहे। ऐं इहा ख़ुशख़बरी आसमान जी तरफ़ां आहे जेकी हर कंहिं जे लाइ आहे। हिते जेकी सभिनी खां पहिरीं ॻाल्हि वधाए वई उहे इहो आहे त इहा ख़ुशख़बरी हर क़ौम जे लाइ आहे, हर क़बीले, हर ज़बान ऐं हर उमत जे लाइ आहे। ऐं इन दुनिया में रहण वारो हर को माण्हू इन ॻाल्हि खे ॼाणे वठे त इहा अबदी ख़ुशख़बरी उन जे लाइ आहे। ऐं चाहे उन जो तालो कंहिं बि ज़बान सां हुजे, कंहिं बि नसल सां हुजे, कंहिं बि क़बीले सां हुजे, खा असां केर बि हुजूं, इहा अबदी ख़ुशख़बरी असां सभिनी जे लाइ आहे। इन अबदी ख़ुशख़बरीअ में असां खे जेकी पहिरीं ॻाल्हि ॿुधाई वेंदी आहे उहा इहो आहे त असां ख़ुदा सां डिॼूं ऐं उन जी तमजीद कयूं, छो जो उन जी अदालत जो वक़्तु वेझो आहे, अची रसियो आहे। साइमिन, ख़ुदा सां ड्रिजन सां छा मुराद आहे? यादि रखिजो त ख़ुदा सां ड्रिजन जो इहो मतिलब न आहे त उन खां ड्रिजियो वञे, उन जे साम्हूं थरथरायो वञे, उन खां घबरायो वञे, न साइमिन ईअं न आहे। बल्कि इन सां मुराद इहो आहे त असां संजीदगीअ सां उन जी हज़ूरीअ में पंहिंजी ज़िंदगियूं ॾियूं, पंहिंजी ज़िंदगीअ खे उन जे सपुर्द कयूं। साइमिन, इमसाल जी किताब में असां वाज़ा तौर ते इन ॻाल्हि जो ज़िक्र पढ़ंदा आहियूं त जेका ख़ुदा सां डिॼे थो उहा बदीअ सां परे रहे थो। इन लाइ हक़ीक़त में ख़ुदा सां डिॼण सां मुराद इहो आहे त असां बदीअ सां परे रहूं। जेकॾहिं असां बदीअ सां परे रहंदासूं त इन जो मतिलबु इहो आहे त असां ख़ुदा सां डिॼंदासूं। साइमिन, चयो वेंदो आहे त हिकु उस्ताद पंहिंजे हिकु शागिर्द खे चयो त आऊं अव्हां खे इहो कागज़ जो टुकड़ो ॾियां थो, तूं हिन टुकड़े खे हुन जह ते फाड़े छॾिजांइ जिते केर बि तोखे न ॾिसे। ऐं उहे शागिर्द वेंदो आहे हिकड़ीअ जह ते जिते उन खे को बि इंसान नज़र न आयो। हुन एॾां ओॾां ॾिठो, उन खे केर बि न ॾिसण में आयो। जॾहिं केर बि नज़र न आयो त उहे चवंदो आहे हाणे मूंखे केर बि न ॾिसी रहियो आहे, ऐं हाणे आऊं इहो टुकड़ो, इहो कागज़ फाड़े थो छॾियां। ऐं जीअं ई हू कागज़ खे फाड़ण लॻंदो आहे, यकदम उन जे दिलि में इहा ॻाल्हि ईंदी आहे त उन खे ख़ुदा ते ॾिसी रहियो आहे, ऐं पोइ उहे इहो कागज़ जो टुकड़ो नथो फाड़े। ऐं पोइ उहे वापसि पंहिंजे उस्ताद वटि अची वियो ऐं उस्ताद खे इहो चयो त इहो कागज़ आऊं न फाड़ियो आहे। त उस्ताद हुन खे चयो त आऊं त तोखे इहा कागज़ फाड़ण लाइ ॾिनो, पर तूं न फाड़ियो आहे, इन खे टुकड़ा टुकड़ा छो न कया आहिनि? इन ते हुन शागिर्द चयो त आऊं जिथे बि वियो आहियां, जिथे केर बि माण्हू न हूंदो आहे हुते बि वियो आहियां, पर ख़ुदा ते मूंखे ॾिसी रहियो आहे। हुन जह ते बि ख़ुदा ते मौजूदु हो, छो जो ख़ुदा ते हर जह ते मौजूदु आहे। पोइ उस्ताद उन खे शाबाशी ॾिनी ऐं उस्ताद शागिर्द खे चयो त जॾहिं असां पंहिंजे ज़हननि में इहा ॻाल्हि विहारे छॾंदा आहियूं त ख़ुदा हर जह ते मौजूदु आहे, ख़ुदा असां खे ॾिसी रहियो आहे, त पोइ यकीन असां बदीअ सां परे रहंदासूं। ऐं साइमीन, हिते इहो ख़ुदा जो मलाइक असां खे इहो ॻाल्हि चई रहियो आहे त असां ख़ुदा सां डिॼूं, माना असां बदीअ सां परे रहूं, असां गुनाह सां दूर रहूं, ऐं रुगो ख़ुदा जी तमजीद कयूं, ख़ुदा जे नाले खे इज़त ऐं जलाल ॾियूं, छो जो उन जी अदालत जो वक़्तु अची रसियो आहे। साइमिन, ख़ुदा जी अदालत में रुगो उहे ई बरी थींदो जंहिं गनाह न कयो हूंदो, जंहिं हिन दुनिया में रातबाज़ीअ जी ज़िंदगी गुज़ारी हूंदी, जेको उन जे हज़ूर बेऐब हूंदो, जेको उन जे हज़ूर मुजरम न हूंदो। साइमिन, असां ॾिसंदा आहियूं त दुनियावी अदालतनि में बि उन माण्हू खे सज़ा ॾिनी वेंदी आहे, उन खे सज़ा ॿुधाई वेंदी आहे जंहिं को जुर्म कयो हूंदो आहे, जंहिं को गनाह कयो हूंदो आहे, जंहिं को डोहो कयो हूंदो आहे। साइमिन, बेशक जेकी अदालत आहे उहे मुजरमनि जे लाइ, गुनाहगारनि जे लाइ आहे। जिन्हनि का बि गना न कयो हूंदो उन्हनि खे का बि डपु न आहे बल्कि इहा अदालत गुनाहगार माननि जे लाइ ख़ौफ़नाक आहे इहे उन्हनि जे लाइ हिकड़ो फंदो आहे यकीन उहे इन अदालत सां डिॼंदा पर साइमीन रास्तबाज़ माननि जे लाइ इहा ख़ुशख़बरीअ जी ॻाल्हि आहे इहा ख़ुशख़बरीअ जो पैगाम आहे त उन जी अदालत जो वक़्तु अची रसियो आहे हाणे उहे पंहिंजे कमनि जो बदिलो वठंदा जिन्हनि नेकी कई हूंदी उहा ज़िंदगी पाईंदा ऐं जंहिं माननि बदी कई हूंदी उहे सज़ा पाईंदा ऐं पोइ हिते ॿई ॻाल्हि थी रही आहे उहे इहो आहे त असां ख़ुदा जी इबादत कयूं साइमीन असां खे कंहिं जी इबादत करणी आहे लिखियलु आहे जंहिं आसमान ऐं ज़मीन ऐं समुंड ऐं पाणीअ जा चश्मा पैदा कया आहिनि असां रुगो उन जी इबादत कयूं जंहिं आसमान ज़मीन समुंड ऐं पाणीअ जा चश्मा पैदा कया आहिनि साइमिन कलाम जो इहो हिसो ख़रूज जी किताब जे 20 बाब जी 11 आयत सां वरितो वियो आहे जिते असां ख़ुदा जे 10 हुकमनि मां चौथे हुकम जे बारे में इहो पढ़ंदा आहियूं त यादि करे तूं सबत जे ॾींहं खे पाक मंझजांइ ऐं पोइ हिन हुकम में इहो बचियो वियो आहे त उन जी इबादत कजांइ जंहिं आसमान ऐं ज़मीन ऐं समुंड पैदा कया आहिनि त इन जो मतिलबु इहो आहे त ख़ुदा यानी ख़ालक जी इबादत करण जी ताक़ीद ऐं सबत खे पाक मंझंदि जी ताक़ीद आहे त साइमीन जेको पहिरों मलाइक आहे उहे इहो ॻाल्हि चवे थो त असां ख़ुदा सां डिॼूं छो जो उन जी अदालत जो वक़्तु अची रसियो आहे ऐं ॿई ॻाल्हि इहो आहे त असां पंहिंजे ख़ालिक जी इबादत कयूं जंहिं आसमान ज़मीन ऐं समुंड ऐं पाणीअ जा चश्मा ठाहिया आहिनि साइमीन असां बुतनि जी पूजा न कयूं असां बुतनि जी मूर्तनि जे अॻियां न झुकियूं असां बुत परस्ती न कयूं छो जो ख़ुदा खे उन खां सख़्तु नफ़रत आहे ख़ुदा इहो नथो चाहे त असां कंहिं ॿिए जे साम्हूं सजदो कयूं साइमीन बाइबल मुक़दस में असांजे साम्हूं इहो सचाई आहे इहो सचाई पेश कई वई आहे ऐं बाइबल मुक़दस में जेको ख़ुदा जो कलाम आहे ऐं इहो असां ते ख़ुदा जी अलाही मर्ज़ीअ खे ज़ाहिरु करे थो ऐं इहो ॿुधाए थो त इंसान जो छा फ़र्ज़ु आहे त उहे ख़ुदा सां डिॼे ऐं उन जी इबादत करे उन जी हमद करे ऐं उन जे नाले खे इज़त ऐं जलाल ॾे साइमीन अॼु असां इन ॻाल्हि खे ॾिठो आहे असां खे कंहिं जी इबादत करणी आहे असां खे कंहिं जे साम्हूं झुकणो आहे असां खे कंहिं खे सजदो करणो आहे त साइमीन अचो अॼु असां यशवा नबीअ जे वांगर इहे ॻाल्हि चऊं इहो फ़ैसिलो कयूं ऐं चऊं त हाणे रही मुंहिंजी ऐं मुंहिंजे घराने जी ॻाल्हि असां त रुगो ख़ुदा जी ई इबादत कंदासूं उन जी परस्तिश कंदासूं ऐं जेको ख़ुदा सां डिॼंदो आहे उन जो नालो वठे थो उन जी इबादत करे थो उहे निजात पाईंदो ऐं उहे ख़ुदा सां बरकत वठंदो ऐं उहे माण्हू ख़ुदा जी नज़र में मक़बूल थींदो त साइमीन अचो असां अॼु हिन पहिरें मलाइक जे पैगाम खे पंहिंजी ज़िंदगीअ जो हिसो ठाहियूं ऐं असां हिन दुनिया में ज़िंदगी गुज़ारंदे उहे ख़ुदावन सां डिॼूं यानी त बदीअ सां गुनाह सां परे रहूं ऐं ख़ुदा जी तमजीद कयूं ख़ुदा जे नाले खे इज़त ऐं जलाल ॾियूं छो जो उन जी अदालत जो वक़्तु अची रसियो आहे असां रुगो ख़ुदा जी इबादत कयूं छो जो उन इहो आसमान इहो ज़मीन इहो समुंड इहो पाणीअ जा चश्मा ठाहिया आहिनि त ख़ुदावंद असांजो ख़ुदा ख़ालिक आहे ऐं असां उन जी मख़लूक आहियूं इन लाइ असां खे उन सां वफ़ादार रहनि घुर्जे ऐं उन सां गॾु उन्हनि जी घस ते हलणु घुर्जे उन जे नाले खे इज़त ऐं जलाल ॾियणु घुर्जे जीअं त असां उन जे हज़ूर मक़बूल थी वञूं ऐं उन सां बरकत हासिल करे सघूं ख़ुदावंद अॼु जे कलाम जे वसीले सां असां खे पंहिंजी अलाही बरकतनि सां मालामाल करे अचो त साइमीन दवा कयूं कदुस कदुस रबुल आलमीन तू जेको शाह अज़ीम आहीं तू जेको हिन काइनात जो ख़ालिक़ ऐं मालिक आहीं आऊं तोखा मिनत थो कयां त तूं अॼु जे कलाम जे वसीले सां असांजे सोचनि ख़्यालनि असांजे ज़हननि खे बदिले छॾ जीअं त असां तोखे पंहिंजो ख़ालिक तस्लीम कयूं ऐं तोखा डिॼूं ऐं तुंहिंजे हुकमनि ते अमल कयूं ऐं तुंहिंजे चवनि मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं ऐं तुंहिंजे हज़ूर इबादत कयूं। ऐं आसमानी खुदावंद, तूं जेको रहीम व करीम आसमानी खुदावंद आहीं, तूं हर कंहिं ते रहम कंदो आहीं। अॼु मिन नथो कयां त तूं असां ते रहम कर। ऐं जंहिं जंहिं माण्हू बि अॼोको कलाम ॿुधियो आहे, जेकॾहिं उन्हनि में या उन्हनि जे खानदाननि में को बीमार आहे, को परेशान आहे, को मुसीबत में आहे, त तूं उन जी उहा बीमारी, उहा परेशानी, उहा तकलीफ़ दूर करे छॾ, छो जो तूं ईअं करण जी कुदरत रखे थो। इहा सभु कुझु आऊं घुरां थो पंहिंजे निजात ॾींदड़ ख़ुदावंद यसू अल मसीह जे वसीले सां। आमीन।
रोज़ानो एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो 24 कलाक जो प्रोग्राम दक्कन एशिया जे लाइ उर्दू, पंजाबी, सिंधी, पश्तो, अंग्रेजी ऐं बी ज़बान में पेश हूंदो आहे। सिहत, मतवाज़न खाधो, तालीम, ख़ानदानी ज़िंदगी, बाइबल मुक़दस खे समुझण जे लाइ एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो ज़रूरु ॿुधो। ही रेडियो तव्हांजी फ़िकर कंदो आहे। एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जी तरफ़ा सां प्रोग्राम उमेद जो सॾु पेश कयो पियो वियो। उमेद कंदा आहियूं कि तव्हांखे अॼु जो प्रोग्राम सुठो लॻियो हूंदो। साथियो, असां चाहींदा आहियूं कि प्रोग्राम खे बहितर ठाहिण जे लाइ असांखे ख़त ज़रूरु लिखो ऐं प्रोग्राम जे बारे ॿियनि खे ॿुधायो। ख़त लिखण जे लाइ असांजो पतो आहे,
इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु, पोस्टबॉक्स नंबर 32, लाहौर, पाकिस्तान। पतो हिकु चकर वरी नोट करे वठो। इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु, पोस्टबॉक्स नंबर 32, लाहौर, पाकिस्तान। साइमीन, तव्हां असांजे प्रोग्राम इंटरनेट ते भी ॿुधी सघो था। असांजे वेबसाइट आहे www.awr.org।
सामिन, कल इन्हीं वक्त इन्हीं फ्रिक्वेंसी ते वरी तहां सा मिलंदा।
हाने पेंजी मेज़बान आबिश शमीम के इजाज़त दींदा। अल्लाह निगेबान।